नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 31 मेक प्रसारित जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. बिट्स पिलांनी ह्या शिक्षणीक संस्थेत शिकपी आनीक एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाच्या फाटभुंयेर दक्षिण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन तेविशी चौकशी सुरू केल्या. येत्या शिक्षणीक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आनी व्याख्याते तत्वाचेर 265 पदां भरतले. नावेलीत 13 ते 18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सा सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. 31 मेक मन की बात कार्यावळीच्या ह्या भागाचे प्रसारण जातले. ह्या खाशेल्या भागा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांकडच्यान आपले विचार, अभिनव संकल्पना आनी म्हत्वाच्या सामाजीक प्रस्नांचेर सुचोवण्यो मागयल्यात. लोकांच्या सहभागातल्यान राष्ट्र निर्माणाचो हो प्रवास चड प्रभावी करपा खातीर सामान्य लोकांनी आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्यांकडे धाडच्यो अशें तांणी मागलां. लोकांनी आपल्यो सुचोवण्यो माय गोव ह्या उक्त्या मंचाचेर धाडच्यो वा 1800-1178-00 हो टोल फ्री नंबराचेर फोन करून दिवच्यो. हातूंतल्यो कांय सुचोवण्यो लायव्ह प्रसारणा वेळार प्रधानमंत्र्यांच्या भाषणाचो भाग जावपाक शकतात. सुचोवण्यो धाडपा खातीर नागरिकांनी 1922 ह्या क्रमांकाचेर मिस्ड कॉल दिवं येता. मिस्ड कॉल केल्या उपरांत मेळिल्ल्या SMS लिंकाचेर क्लिक करून नागरीक आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्यांक धाडू शकतात. ही कार्यावळ आकाशवाणी, दूरदर्शन आनी वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मांचेर आयतारा 31 मेक सकाळी 11 वरांचेर प्रसारीत जातली. चडांत चड नागरिकांक, खास करून तरणाट्यांक आनी शिक्षणीक क्षेत्रातल्या लोकांनी हातूंत वांटो घेवचो आनी आपले विचार मांडचे आनी संवाद समृद्ध करचो अशें तांणी आवाहन केलां. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन स्पश्ट केलां. गोंयांत इंधनाचो मुबलक साठो आसा अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर हांणी दिल्या. गोंयांत दर सप्तकांत नेमान पेट्रोल टँकर येवपाक लागल्यात. पेट्रोलाच्या दरांत उतार चढाव हे विशीं अजून तरी कांय आदेश येवंक ना अशें तांणी म्हळां.
पेट्रोल और डीजल आज क्रूड ऑयल अगर लेता है तो गवर्नमेंट को फॉरेन करेंसी में इम्पोर्ट करना पड़ता है, तो इसमें हमारी फॉरेन करेंसी बच सकी. पेट्रोल और डीजल और 100 साल तक रहेगा या नहीं रहेगा ये भी मालूम नहीं, तो जितना कम अभी यूज कर सकते हो उतना ज्यादा देर तक हम यूज कर सकते. गोवा में बिल्कुल पेट्रोल का और डीजल का कोई शॉर्टेज नहीं है. 15 दिन का स्टॉक अभी है और ये जो रिप्लेनिशिंग होता है शिप से, वो हर हफ्ते में एक शिप आती है.
साकवाळ हांगाच्या बिट्स पिलांनी ह्या शिक्षणीक संस्थेत शिकपी आनी एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाची घडणूक उतडार आयल्या. ह्या खबरेची दक्षिण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन तेविशी चौकशी सुरू केल्या. दक्षिण गोंयची जिल्हाधिकारी आनी जिल्हो समितीचे अध्यक्ष एग्नाक्लिटस हांणी आज पत्रकारांक ही माहिती दिली. ह्या विद्यार्थ्याचे कुडीचे पोस्टमार्टम जाले उपरांत हे विशीं अधिक माहिती मेळप शक्य आसा अशें तिणें सांगलां. आज सकाळी वेर्णा पुलिसांक ह्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मेळ्ळ्या उपरांत तांणी घडणुकेच्या जाग्यार वचून मुळावी चौकशी सुरू केल्या. जिल्हो समितीच्या वांगड्यांनी ह्या सुवातेर वचून आयज पळोवणी केली. बिट्स शिक्षण संस्थेत शिकपी विद्यार्थ्याक मानसीक भलायकेविशी आदार मेळचो ह्या खातीर फावो ते उपाय घेतल्यात. तरी आत्महत्या कित्याक जातात हे विशीं समिती चौकशी करतली अशें तांणी सांगलां. इतल्या मजगती साश्ट तालुक्यातल्या एका गांवांत एका 12वीची परिक्षा दिल्ल्या 17 वर्सांच्या विद्यार्थ्यान आत्महत्या केल्याची कागाळ मायणा कुडतडी पुलिसांत नोंद जाल्या. हे विशीं पुलीस चौकशी करतात अशी माहिती पुलीस स्टेशनाचे निरीक्षक कपिल नायक हांणी दिल्या. येत्या त्या शिक्षणीक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आनी व्याख्याते तत्वाचेर 265 पदां भरतले. सहाय्यक प्राध्यापक, समुपदेशक, ग्रंथपाल पदा खातीर उमेदवारा कडल्यान अर्ज मागोवपी जायरात जारी जाल्या. सरकारी महाविद्यालय साखळे, सरकारी महाविद्यालय खांडोळा, सरकारी महाविद्यालय केपे, संत सोहिरोबानाथ आंबे सरकारी महाविद्यालय विर्नोडा, सरकारी महाविद्यालय मडगांव, गृहविज्ञान महाविद्यालय कांपाल आनी संगीत महाविद्यालय आल्तिनो ह्या महाविद्यालयांत ही पदां भरतले. बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, बिझनेस लॉ, ऑर्गेनिक केमिस्ट्री, इनऑर्गेनिक केमिस्ट्री, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्लिश, हिंदी, ज्योग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, कोंकणी, मराठी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, मॅनेजमेंट, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, तशेंच सोशियोलॉजी, स्पोर्ट्स सायन्स, झुओलॉजी आनी हेर पदां खातीर, तशेंच ह्युमन डॅव्हलपमेंट, तबला, हार्मोनियम, व्होकल, थिएटर, आर्ट्स, लायब्ररियन, शारिरीक शिक्षण संचालक आनी समुपदेशक अशी ही पदां आसात. वाळपयच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरात जाल्ल्या कथीत वैजकीय घाळपणाक लागून पांय वगडायल्ल्या 70च्या 11 वर्सांच्या भुरग्याच्या कुटुंबियांक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आपल्या वैयक्तीक ट्रस्टा वतीन 25 लाख रुपयांची अर्थीक मजत जाहीर केल्या. ही घडणूक दुर्दैवी आसा आनी फुडें अशी घडणूक जावची न्हय म्हणून सरकारान सगळ्या सरकारी हॉस्पिटलांची तपासणी करपा खातीर आनी खर वैजकीय नेम तयार करपा खातीर भलायकी सचीव, भलायकी सेवा संचालक, भलायकी विभागाचे सल्लागार फ्रेझेला अराजो आनी हेर अधिकाऱ्यांचो आसपाव आशिल्ली एक समिती स्थापन केल्या अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. ललित प्रभा नाट्य मंडळ वळवय, सरकारी प्राथमिक विद्यालय वळवय आणि रोटरी क्लब पणजे हांच्या जोड पालवान सर्गेस्त मधुकर शेट स्मृती सृजनोत्सव 2026 या गिमाळी कार्यशाळेचे आयोजन केला. ही कार्यशाळा 15-24 मे ह्या काळात वळवय जातली. हातून नाट्यशास्त्र आणि कलांगण असे दोन स्वतंत्र विभाग निश्चित केल्यात. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांखातीर नाट्यशास्त्र कार्यशाळा, जाल्यार लहान भुरग्यांच्या कला आविष्कारा खातीर कलांगण कार्यशाळा आयोजित केल्या. कार्यशाळेखातीर 500 रुपया देणगी प्रवेश शुल्क भरचे पडटले. आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या नैमितीक पदांखातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर आनी पिराय 21-50 वर्सां मजगती कोंकणी भाशेचे बरें गिन्यान आसचें, तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाची कुशळटाय. प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची. पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पांवड्यार जातली. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे. अधिक माहिती खातीर 7020-6727-10 या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com या ईमेलाचेर संपर्क करचो. पंडित योगराज नायक प्रतिष्ठान कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान सर्गेस्त पंडित योगराज नायक हांकां संगीतात्मक श्रद्धांजली कार्यावळ स्वरयोगी 2026 घडोवन हाडटा. ही कार्यावळ फाल्यां 14 मेक सांजवेळा 6 वरांचेर पणजेच्या पाटो हांगाच्या कला आनी संस्कृती विभागाच्या संस्कृती भवन या बहुउद्देशीय हॉलांत जातली. मुखेल सोयरे गोंय राज्य जैव विविधताय मंडळाचे वांगडी सचिव डॉ प्रदीप सरमुकादम आनी कला आनी संस्कृती विभागाचे संचालक विवेक नायक आसतले. ह्या संगीत कार्यावळीत ते नामनेचे कलाकार पंडित सत्यजीत तळवळकर तबला आनी पंडित रविचारी सितारवादन करतले. ह्या कार्यक्रमातलो एक खाशेलो विभाग विद्यार्थ्याच्या गौरव सोहळ्याक समर्पित आसा. तातूंत सितारवादन दिवंशी हरमलकार आनी तबला सादरीकरण कौस्तुबचारी हांचे आसतले. पावसाभायर येवपी अडचणी आनी आपत्कालीन कामां करपा खातीर दक्षिण गोंय आनी कुशावती ह्या दोनूय जिल्ह्यांतल्या प्रत्येक तालुक्यांत नियंत्रण केंद्र सुरू करपाचे आदेश ह्या दोनूय जिल्ह्यांची जिल्लोधिकारी एग्ना क्लिटस हांणी दिल्या. पावसाआदल्या कामांचो नियाळ घेवपा खातीर आयज क्लिटस हांच्या येजमानके खाला जिल्हो आपत्कालीन समितीची बसका जाली. ह्या बसकेंत अतिरिक्त जिल्लोधिकारी रमेश गांवकार, उपजिल्लोधिकारी वेल्टन टॅलीस, वेगवेगळ्या पालिकांचे मुखेल अधिकारी तशेंच भाग उदरगत अधिकारी हजर आशिल्ले. दोनूय जिल्ह्यांत गटारां आनी नाले निवळ करपाचें काम 50% पुराय जालां आनी वीज खात्यान रस्त्या देगेक आशिल्ल्या भिरांत उप्रासपी झाडांच्यो फांद्यो कापपाक सुरवात केल्या. जे सुवातींनी पावसांत हुंवार येवपाची शक्यताय आसा थंय भिरांतीची शिटकावणी दिवपी तक्ते लायल्यात अशी माहिती ह्या वेळार संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी विशेष संरक्षण गट म्हणजे SPG नियमावली प्रमाण अनिवार्य आशिल्ल्यो सगळ्यो आवश्यक सुरक्षा वेवस्था कायम दवरत हालीच्या देशांतर्गत दौऱ्या वेळार आपल्या ताफ्याचो आकार लक्षणीयरित्या कमी केला. सूत्राप्रमाण प्रधानमंत्र्याच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी करपाची ही कृती त्यांच्या हालीच्या गुजरात आनी आसाम दौऱ्या वेळार केल्ली. पश्चिम आशियातल्या संकटाच्या फाटभुयेर आयात केल्या इंधनाचेर निंबून रावप कमी करून आनी पर्यावरणाक अनुकूल पर्याय आपणावन आर्थिक लवचिकते खातीर योगदान दिवपाक तांणी नागरिकांक केल्ल्या 7 आवाहनांच्या अनुषंगान हे पावल उबारलां. 5-18 वर्सां वयोगातल्या गटांतल्या भुरग्यां खातीर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 नामांकनां मागयल्यात. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हो देशभरातल्या भुरग्यांच्या असाधारण कामगिरीक मान्यताय दिवपाक भारताची राष्ट्रपती दर वर्सा प्रदान करता तो एक प्रतिश्ठीत राष्ट्रीय स्तरावेलो पुरस्कार. सादर करपाची निमणी तारीख 31 जुलय आसा. नावेळीच्या मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियमात 13-18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सां सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण 5-18 मे मेरेन गोंयात उष्ण आनी दमट हवामानाची परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. आज कमाल तापमान 36 डिग्री सेल्सियस तर किमान 28.7 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. 31 मेक प्रसारीत जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीक लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. बीट्स पिलांनी ह्या शैक्षणीक संस्थेत शिकपी आनी एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाच्या फाटभुयेर दक्षिण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन चौकशी सुरू केल्या. नावेली 13 ते 18 मी मजगती अखिल भारतीय 13 वर्सा सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.